Namaskar. Welcome to Vegetarianism, a Noble Way of Living on Supreme Master Television.
Okay. आज आपण मराठी डिश शिकणार आहोत. याला पोहे म्हणतात आणि पोहे प्रत्येक मराठी परिवारात कधीही तुम्ही जा अचानक जरी गेलात तरी ते तुम्हाला चहा बरोबर पोहे देतील किंवा लंच बरोबर पोहे देतील. आणि सोनू, पोहे पुष्कळ प्रकारचे आहेत. तुम्ही बटाटा पोहे करू शकता, अनियन पोहे करू शकता, मटर पोहे करू शकता, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही ऍड करायचं असेल तर स्प्राउट्स टाकू शकता. आणि पोह्यामध्ये दोन प्रकार, थिक पोहा जे आहे ते बेटर आहे, ते तुम्ही यूज करा. वी आर गोइंग टू मेक बटाटा पोहे, बटाटा मटर पोहे.
आणि व्हाट अदर इंग्रेडिएंट्स डू वी हॅव टू यूज फॉर दिस?
सर्वात पहिले तर आपल्याला यूज करावं लागेल तेल आणि मस्टर्ड सीड्स, आपल्याला आपण मोहरी म्हणतो मराठीत, आणि हिरवी मिरची, थोडस हिंग आणि कढीपत्ती, आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ, थोडी साखर आणि सहसा शेवटी कोथिंबीर आणि ओलं खोबरं हे खूपच मराठी लोकांना फार आवडतं. तर ओलं खोबरं आणि थोडस लिंबू पातून पिळायला, मिक्स करायला. आणि ओलं खोबरं, कोथिंबीर हे सगळं आपण त्याला सुरेख दिसण्यासाठी पोहे शेवटून, हे मटकी आहे, हे जस्ट लाईक आपलं मूंग स्प्राउट्स, पण हे मटकी स्प्राउट्स आहेत, तर छान बनतील तुमचे पोहे. आणि बाकी सगळं हे मसाले आहेत, आपली हळद आहे, मसाला काही नाही घालायचा, पण फक्त मोहरी, हिंग आणि हळद आणि मिरची मसाल्यामध्ये.
So mom, what is the first step we have to do?
सर्वात प्रथम आपण पोहे घेऊ. आज आपण फक्त 1.5 कप पोहे घेऊ, कारण थोडासच पोहे बनवूया आपण. ओके, हे झालं 1 कप.
ओके,
आणि मेबी 1 आणि 1/2 कप आता याला आपण कधी कधी काय असतं ह्याच्यामध्ये कचरा पण असतो. इंडियन ग्रोसरीमध्ये आपल्याला बघावं लागेल की कचरा आहे का, काही आहे का, बघून घ्यावं याच्यामध्ये. आणि असं झालं की याला स्ट्रेन करा पाण्यामध्ये, पण जास्त वेळ ठेवायचं नाही पाण्यात. ते काय होईल आहे सगळं एक गोळा होऊन जाईल त्याचा. तर सर्वात उत्तम धुवायचे आणि हात नाही लावायचे, हाताने असं धुवायचं नाही असं. आता तो युग असं कर आणि 5 मिनिटं तरी किंवा 7 मिनिटं ठेवा जाळीमध्ये आणि निथळायला. म्हणजे पाणी सगळं निथळून गेलं की मग तुम्ही फोडणीला पोहे तयार झाले असं समजा.
सो मॅम, व्हाट इज द नेक्स्ट स्टेप? वी हॅव टू कट सम वेजिटेबल, राईट?
या, आज आपण मटर आलू मटर बनवतोय ना, म्हणजे बटाटा आणि मटर. तर आपण काय करू, बटाटा पहिले कापून घेऊ. मला असं वाटतं लाल नवीन पोटॅटो असेल ना तर त्याला काही जरूर नाही आहे तुम्हाला साल काढायची. तर तू असं कर, त्याला 1/2 कप पाहिजे.
फॉर दिस,
हा आता आता आणि त्याला अर्धा कर आणि त्याच्यामध्ये आता सगळं ठीक आहे तर बाकीचे हे जे खराब असतं ते सगळं काढून घ्यावं आपण. तुला कसं करायचं याला अर्ध कापलं की आता आपण खूप फाईन चॉप करायचं, पातळ पातळ चकत्या करायच्या. म्हणजे काय होईलय शिजायला वेळ नाही लागत, जर तुम्ही खूप थिक थिक केलं ना तर मग शिजायला वेळ लागतो. पातळ पातळ कापलं तोपर्यंत कोथिंबीर निवडून दे ना मला असं त्याचे देठ देठ काढून घेईन, पानं पानं खेळ. मोठी मोठी देठ असतात ना ती नको ठेवू, पण कोळी असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. ओ सॉफ्ट आहे, खूप छान आहे. माझ्या गार्डनची आहे ती.
आय रिमेंबर
सुरेखा आहे माझी. कोथिंबीर की सगळीकडे वास येतोय बघ केवढा स्ट्रॉंग वास. चिलीला चार चार चॉप कर, मोठे मोठे पीसेस तोडते तुला. चिलीला कोथिंबीर चिरते पहिले थोडं बारीक बारीक चिरायची, कारण हे आपल्याला डेकोरेशन साठी हवी आहे ना आणि हे कुकिंगला हवी
पटाफट.
छान दाखवते तुला मी कशी कापते ते. आता हे बघ हे जे आहे ना हे घ्यायचं सॉफ्ट पार्ट, हे जे आहे ना हे देठ काढून टाकायचे, हे नाही घ्यायचं. वरणात वगैरे टाकू शकता तुम्ही याला, पण नाही पोह्यामध्ये ना. चिरलं बारीक बारीक त्याला एखादा बोल घे त्याच्यामध्ये ठेवून द्या सगळं काही. ओके त्या पोह्यापर्यंत दोन मिरच्या पुष्कळ झाल्या आणि लिंब. आता लिंबाच्या पहिले अर्ध का सर्वात शेवटी पोहे झाले की मग त्याला लेमन ज्यूस घालायचा, थोडा स्क्वीज करायचा. आपण याला आणि खाते करू म्हणजे आपण त्याला स्क्वीज करायचं. आणि डिश मध्ये देताना आपण लिंबू देतो साईडला सर्वामध्ये. आपलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची हे तर पाहिजेच. गरम मसाला नाही वापरत आपण आपल्या पदार्थांमध्ये. आता आपण असं करू हे पोहे आपले तयार आहेत तर ह्याला ना आपण फोडणीला टाकूया. ओके आणि त्याच्या काही असं आहे का बघून घ्यायला तयार झाले का. ओके हे तयार आहे, हे मिडियम हीट वर ठेवायचं आणि ऑइल
घालायचं.
3 टेबलस्पून किंवा 1/3 कप ऑफ ऑइल आणि आता मोहरी टाकायची थोडी, 1 चमचा मोहरी 1 टेबलस्पून. पण मोहरी टाकल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे झाकलं पाहिजे, कारण मोहरी एकदम उडायला लागते तर मग डोळ्यामध्ये वगैरे येऊ शकतं ना. पण थोडस थोडीशी काळजी घ्यायची. तर जसं हे झालं तयार थोडस हाय करायचं, अजून गरम नाही झाला आपला. पॉपअप झाले त्याच्यामध्ये तू हे टाकून दे, मिरची टाकून दे.
सो विच
हिरवी मिरची
दिस ऑल फॉर.
हा एकदा गरम झाला असतो किंवा तू सिमर वर कर हळू वर कर आणि मग त्याच्यामध्ये कढी पत्ती थोडं हिंग थोडं हे टाकूया आपण.
सो डू वी लेट द ग्रीन मिरची गेट ब्लॅक ऑर डज इट
नाही पहिले पॉपअप व्हायला पाहिजे, हे मोहरी पॉपअप व्हायला पाहिजे आणि हा ग्रीन मिरची थोडस क्रंची होईल हे पण.
बट डू वी लेट इट टर्न ब्लॅक
लेट ब्राऊन नॉट ब्लॅक, ब्लॅक इज म्हणजे खराब होईल.
बर्न
ऐकू आलं तुला?
या आय कॅन हिअर. सो नाऊ कॅन आय पुट दिस इन?
तर आता काय टाकून दे टाकून दे कढीपत्ती जितकी टाकाल तितकी चांगली स्मेल चांगला येतो आणि पिंच ऑफ हिंग टाक थोडस चिमूट करायचं.
इज दिस?
हा चालेल. मला वाचलेलं आहे. आणि आपल्याच असतात की खूप स्ट्रॉंग आहे. सर्व काही ब्राऊनच व्हायला पाहिजे, पण हळदीचं काय आहे की हळद नेहमी तेलामध्ये फ्राय झाली पाहिजे. जर तुम्ही हळद वरतून पोह्यावर घातली तर त्याचा स्वाद निराळ येतो, खूप उग्र येईल. पण जर तुम्ही तेलामध्ये मिक्स केलं तर जास्त चांगलं येईल. अजून ते जसं क्रॅक झालं कांदे मोठा एक कांदा किंवा दोन कांदे तुम्ही घालू शकता. जितके जास्त कांदे घालाल तितकं ते पोहे तुमचे चांगले होतील, मऊ होतील. हा मिक्स कर, जसं त्याचा चेंज होईल रंग कांद्याचा, दोन तीन मिनटं जसं फ्राय केलं कांदा आणि थोडासा त्याचा क्लिअर झाला रंग की बटाटा. हा आता वेळ लागेल त्याला, थोडस त्याला कव्हर करून ठेवावं लागेल आपल्याला त्याच्यामध्ये. आता तू असं कर, त्याच्यामध्येच तू मीठ घाल, एक टीस्पून तर लागेलच. आणि हँडल नेहमी धरून ठेवावं अशा पॅनला. आता याला कव्हर करायचं आणि ठेवलं. दोन मिनटं पुष्कळ झालं शिजलं की हो आता हे बटाटे तू
बघ
थोडस शिजले की नाही त्याला प्रेस करायचे असे राबून पहा. आणि झालं म्हणजे शिजले गेलं. मटर टाक. मटर तुम्ही फ्रेश वाले युज करा नाही तर फ्रोझन युज करा. जर फ्रेश फ्रोझन युज केले वापरले तर त्याला पाण्याने धुवून जातो तर त्याचा स्वाद निरा येतो, अगदी फ्रेश सारखा येतो. आणि आता काय घालायचं आपले पोहे. आपण पहिले एक चमचा मीठ घातलेलं होतं तर आता तू आणि काढून थोडं चपचा घाल मीठ अर्धा चपचा हे जसं पाहिजे तुम्हाला स्वाद तसं तुम्ही टाका. आणि आता लिंबू पीठ
ऑन टॉप लाईक really smell good now. You can really smell the dish being almost near completion.
आणि जे जे पांढरे राहतात ना बघ, ते जसे पांढरे राहतात ना पोहे तर त्याला थोडासा पिवळा रंग याला तुला मिक्स केलं पाहिजे. प्रेस असं प्रेस करू.
So you press the pohe into the pan to get to see that it absorbs the spices?
Absorb turmeric. आपलं हळद.
And you want another lime?
Yeah. ते सगळं तयार आहे आता खायला तयार बिलकुल.
I'm really hungry right now. I really like this now.
वास आला ना खूप खमंग खमंग वास आला. आता याला कव्हर करायचं आणि आपण थोडीशी कोथिंबीर टाकतो त्याच्यात.
Like this?
आणि चांगला मग त्याचा फ्लेवर येईल. आणि
this is coriander from my mom's garden.
कोणाकोणाला त्याच्यामध्ये खोबरं टाकायला आवडतं आपण खोबरं आज भरपूर टाकूया. कोणी आतमध्ये टाकतं, दाणे पण टाकतात फोडणीमध्येच. आता आता याला सिमरवर ठेवायचं. ओ पिंच ऑफ साखर राहिली आपली घालायची ना.
ओके
थोडीशी साखर टाक. पुष्कळशा लोकांना आवडते नाही आवडत पण आपण खाल. मराठी लोक नेहमी खातात कारण आपल्या इथे काय होतं नॉर्थ अमेरिका कॅनडामध्ये मटर जे असतात ना ते खूप गोड असतात म्हणून इथे आपण कमी घालतो. इंडियाचे व्हेजिटेबल जरा उग्र असतात गोड नसतात, इथले व्हेजिटेबल्स गोड असतात म्हणून आपण इथे साखर नाही
वापरत.
आता बस आता हेच रेडी झालं आणि आता चला आपण आपली टेबल लावूया, डिश तयार करू आपल्या पाहुण्यासाठी. बरं केलं तू शिकून घेतलं आज.
We're finished the dish, right?
हो आता पोहे पूर्ण तयार झाले. आता आपण काय करू याला थोडस डेकोरेट करूया. तर सजवायला आपण काकड्या ठेवते का आजूबाजूला का दिसेल टोमॅटो मध्ये ठेवू शकते. आणि
this is always my favorite part, don't you remember? Oh, that's too many tomatoes, right?
Too many tomatoes.
Okay.
बारीक असते तर मग आजूबाजूला ठेवले असते.
Yeah.
that's okay, no? आता याला काय कर, थोडंसं ब्रेड, थोडंसं कोथिंबीर
वगैरे
जेव्हा आपण डिश सर्व्ह करतो ना, तर नेहमी आपण त्याच्यावरती थोडी अशी कोथिंबीर आणि नारळ, ओला नारळ.
Well, Mom, this looks really delicious, and thank you for teaching me today. And we're going to go eat this. I wish you, all of you were here to share this with us, but it smells really tasty right now. Thank you for joining us today on Vegetarianism, the Noble Way of Living. Coming up next is Between Master and Disciples. Namaskar. Namaskar.
Details, please visit www.suprememastertv.com/VEG.